हाथोसे
माँ हाथोसे तो मैं पहले डबिंग करा लावा तो अच्छा होना है
मुझे आता करोगा डबिंग
करा मत तुम
फक्त हाथोसे
नहीं आरजी लाइन पहुँच करो
हाँ तो
सिखाए अपने हाथों से निवाला साई जी सबको दिख भिक्षा मांगे साई नाथ और दान धर्म सिख
दान धर्म सिख लाए दान धर्म सिख लाए भिक्षा मांगे साई नाथ और दान धर्म सिख दान धर्म भिक्षा मांगे साई नाथ और दान धर्म सिख लाए
भिक्षा मांगे साई नाथ और दान धर्म सिख लाए
दान धर्म सिख लाए दान धर्म दान धर्म सिख ला दान धर्म सिख ला दान धर्म सिख लाए
दान धर्म सिख
साई
आज ज्वाइन करा तुम्हारा सेकंड वाली सुनो
साई जी सबको खिलाए ये
हाथों से निवाला मंत्र
हाथों से निवाला साई जी सबको खिलाए साई जी सबको खिलाए
ये
लो कराना
अपने हाथों से निवाला साई जी सबको खिलाए
सिख लाए तिथपर्यंत आला तेवढा घे लाए तेवढा म्हणत का आकाश पंच कधी हे करतो जॉईंट करतो दान धर्म सिख लाए आपण एवढं म्हणतो
मग तो पंच पाहिजे
होता मग तुला ते पंच पण मिळालं ना आता झोला ही लाईन घ्यायची का
ते इंसा हो या बेजुबान हो इंसा हो या बेजुबान सबका है साई झोला
साई का झोला साई का झोला इंसा हो या बेजुबान सबका है
सबका है साई का झोला
असं आहे इंसा हो या बेजुबान हो हो इंसा हो या बेजुबान सबका है साई का झोला सबका है साई झोला सबका साई झोला त्याचा पण अर्थ खूप सुंदर बघतोय ऍक्च्युली म्हणजे कोणाला काय कमी पडू देत नाही असं पण अर्थ होतो त्याचा साई का झोला म्हणजे ती ती झोळीच आहे त्याची असं होत सबका है साई झोला होय का मी आधी बोललेलो लाईन
आहे ना ठेवले
अर्थ नाही अर्थ पूर्ण आहे का म्हणजे चांगला अर्थ उलट खराब आहे बरं खूप छान आहे त्याच्यापेक्षा साई का झोला म्हणजे त्याच्या झुळीत आहेत सगळे असं होतंय आणि ती झुळे सगळी माणसं त्याच्यात साईचा झोला आहे म्हणजे ही जी आहे
सगळी झोळीमध्ये विश्वासाक्क झोळीमध्ये
असं होतं अर्थ
सेम सेम घेऊ
इन्सा हो या बेजुबान हो
ऐका
इन्सा हो या बेजुबान हो
आले
वाटत लागली
मला बरं ऐका ते आले वाटत नाही लागलं
आता नाही
इंसा हो या बेजुबान हो इंसा हो या बेजुबान सबका है साई झोला
सब का है पाए
सब का है साई झोला
सबका पसंद
बेजुबान सबका है साई झोला
चपड़े
मस्त मलंग मौला मस्त मलंग मौला
फॉलो करते हो
हूँ